नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरज कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। लोकसभेच्या सातव्या पावण्यावेल्या वेंचणुकेक तीन दीस बाकी असताना प्रचार तेंगशेर पावला। सातव्या पावण्यार एकूण 8 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी लोकसभेच्या 57 सुवातींखातीर मतदान जातले। ह्या पावण्यार एकूण 904 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात। तातूंत उत्तर प्रदेश आनी पंजाबात 13, अस्तंत बंगालात 9, बिहारात 8, ओडिशात 8 सो, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडात 3 जाल्यार चंदीगडात 1 सुवाती खातीर मतदान जातले। सातव्या पावण्यार वजनदार उमेदवारां मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाच्यो कंगना रणावत, काँग्रेसचे अजय राय तशेंच नॅशनल कॉन्फरन्सचे पक्षाचे फुडारी ओमर अब्दुल्ला हांचो आस्पाव जाता। आता मेरेन पहिल्या 5 पावण्यांनी सरासरी 65% म्हारात मतदान जालां। चौथ्या पावण्यार सगळ्यात चड एकूण 70% इतले मतदान जाल्ले। सगळ्या 7 पावण्यांची मतमेजणी 1-4 जूनाक जातली। समाज माध्यमाचे लोकांच्यो धर्मीक भावना दुखावपी पोस्ट घालतल्याक गोयचे पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांणी शिटकावणी दिल्या। समाज माध्यम हे सुसंस्कृत समाजाचे माहिती आनी ज्ञान पातळावपाचे तशेंच सुसंवाद घडोवन हाडपा खातीर सुरू केले डिजिटल माध्यम आसा। ते वरवीं भावना दुखावपी गजाली करून ते असामाजीक करचे न्हय। एखादी व्यक्ती गट जात पंथ वा धर्माविशीं भावना दुखावपी गजाली पातळावच्यो न्हय। एकमेकाचो आदर राखपाक शिकात, समाजीक द्वेष दुस्वास पातळाव नाकात असो कळकळीचो उलो पोलीस महासंचालक जसपाल सिंग हांणी ही शिटकावणी दिताना भौसाक मारला। दिवचले आनी फातर्प्या हालीच समाज माध्यमाचेर केल्ल्या पोस्टावरवी अश्यो धार्मीक भावना दुखावपी गजाली घडल्यात। पुलिसांनी अशे पोस्ट घालतल्यांचे कारवायूय केल्या। पोलीस महासंचालक जसपाल सिंग हांणी हे फटभेर अश्यो असामाजीक गजाली पातळावपी घटकांक हो उलो मारला। मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी अशा उपद्रवी असामाजीक घटकांक खर कारवायची शिटकावणी दिल्या। गोयात वाढते अपघात आणि चढ करून रातचे घडपी अपघात मतीत धरून येरादारीक शिस्त लागची म्हणून पोलिसांनी खासा मोहीम हातात घेतल्या। 22-25 मे या 4 दिसात येरादारीचे नेम मोडपी गाड्यांच्या 4885 चालकांक आणि मालकांक पोलिसांनी तालाव दिला। चढ करून रातचे वेळार गाडयो चलयतल्यांक पोलीस आडावन तपासतात। तातूंत सोरो पिवन गाडी चलोवप, हॅल्मेट नासतना गाडी चलोवप, धोक्याचे सुवातींनी पार्किंग, अतिवेगान गाडी चलोवप, गाडयेच्यो लायटी सारख्यो नासप, नो एंट्रीत गाडी चलोवप अशा गुन्ह्यांचो आस्पाव आसा। कारवाय केल्या 5,000 गुन्ह्यांनी अशा तरेच्या 879 गुन्ह्यांच्यो केशी आसात अशी माहिती येरादारी पोलीस अधीक्षक IPS राहुल गुप्ता हांणी दिल्या। मडगाव रवींद्र भवनात 5 दिसांची कावी कला कार्यशाळा घडोवन हाडटा। आयज 29 मे ते 2 जून मजगती ही कार्यशाळा जातली। रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी कार्यशाळेची कार्यावर खबराकारांक सांगली। गोयात सुमार 600 वर्सां आदल्या कावी कलेच्या इतिहासाचो सोद लायला। गोयच्या चिऱ्याच्या फातरांत तांबड्या मातयेत मेळपी तांबड्या रंगाचो वापर करून वेगवेगळ्या माध्यमांतल्यान कावी कलेवरवी वेगवेगळ्या संकल्पना कुशळटायेन हे कलेवरवी प्रत्यक्षांत हाडटात। कावीची सोबीत पुर्विल्ली कला ना जावपाचे वाटेर आसा। हे कलेचो प्रसार आणि प्रचार करपाच्या हेतान ही कावी कला कार्यशाळा जाता। वैजकी अभियांत्रिकी फार्मसी आयुर्वेदिक या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमा खातीर महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज करपाची मुजत 30 मे मेरेन वाढयल्या। आधी 24 मे मेरेन ही मुजत आशिल्ली। जाणी अर्ज करूंक ना तांणी 30 मे मेरेन अर्ज करचे असे तंत्रीक शिक्षण खात्यान कळीत केला। वैजकी अभियांत्रिकी फार्मसी आयुर्वेदिक नर्सिंग या व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रिया 13 मे सावन सुरू जाल्ली। दर वर्सा प्रमाण अनूय तांत्रीक शिक्षण खात्यावरवी प्रवेश प्रक्रिया जाता। प्रवेशाची माहिती पुस्तिका तांत्रीक शिक्षणाच्या खात्याच्या संकेतस्थळाचेर आसा। प्रवेशाचे अर्ज भरून दिवक 13 ते 24 मे मेरेन मुजत आशिल्ली, ही मुजत आता 30 मे मेरेन वाढयल्या। प्रवेशा खातीर 3,000 परस चड अर्ज आयल्यात। मडगावात घाणयाऱ्या उदकाची जोडणी घेऊक नाशिल्ली आस्थापना सील केल्यात। मडगाव पालिका वाठारांतल्या ज्या हॉटेलांनी घाणयाऱ्या उदकाची जोडणी घेऊक ना ती आस्थापना प्रशासनान एका कारवायेत सील केल्या। सिवेज लायनींची पायपां घालपाचे काम अजूनही पुराय जावंक ना। जोडणे खातीर अर्ज केलो अशी बाजू सध्या हॉटेलाच्या धन्यांनी मांडला। हॉटेलवाले कारवाय फाटी घेवची म्हूण मागतात। सध्या मडगाव घाणयाऱ्या उदकाची पायपां घालपाचे काम चालू आसा। कांय आस्थापनांक जोडणी दिवपाक सुरत जाल्या। मडगावात सिवेज गटारांतल्यान व्हांवता, सिवेज नावेच्या शेतांनी वता आनी 6 न्हंय घाण जाता। प्रकरण उच्च न्यायालयात गेल्ले। न्यायालयान नगरपालिकेक पावलां उखलपाचे निर्देश दिल्ले। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।